आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद सणाचा सर्वत्र उत्साह. वैदिक गणिताची महती आणि उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आणि उद्यापासून ते 4 एप्रिलपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राहणार वादळी पर्जन्यमान. आता सविस्तर बातम्या. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानावर विशेष नमाज पठण करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव बंधुता, सहकार्य आणि करुणेचा संदेश देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण समाजात आशा, आकांक्षा, सद्भाव आणि दयाळूपणाची भावना वृद्धिंगत करेल, असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी सगळ्यांना आनंद आणि यश मिळण्याची प्रार्थना केली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यभरातही ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रमजान ईद निमित्त नागपुरातील मोमिनपुरा येथील जामा मस्जिद येथे विशेष नमाज अदा करण्यात आली. रमजान ईद निमित्त मोमिनपुरा येथे विशेष नमाज अदा करण्याचे आयोजन करण्यात आले होते. रमजान ईद निमित्त मोमिनपुरा येथील मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी देखील मोमिनपुरा येथील जामा मस्जिद येथे भेट देत मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन तसेच मुलांकडून पुष्प घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. नागपुरातील महाल भागात दंगल घडल्याच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहराच्या अनेक मस्जिदमध्ये रमजान ईदनिमित्त नमाज अदा करण्यात आली आणि शुभेच्छा देण्यात आल्या. अकोला शहरातील ऐतिहासिक हरिहरपेठ येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज अदा केली. वाशिम येथील ईदगाव मैदानावर दिनांक 31 मार्च रोजी सकाळी ईदची नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. भारतात विकसित झालेला विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्याविहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, या शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारती कृष्ण विद्याविहार येथे आद्य शंकराचार्य कृष्णतीर्थ महाराज लिखित वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. नागपूरच्या श्री भारती कृष्ण विद्याविहार इथं आज सकाळी वैदिक गणिताच्या 2 खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ महाराज यांनी वैदिक गणिताच्या माध्यमाने ज्ञान अर्जनाच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
वेदों का अभ्यास करते हुए उसमें से वेदों की रुचाओं से गणित को हमारे सामने एक प्रकार से लाना, ये भी मैं ऐसा मानता हूं कि अपने आप में एक बहुत बड़ा ज्ञान का छिपा हुआ खजाना ये उन्होंने ढूंढ कर निकाला और इसकी रचना करने के बाद इसका प्रचार प्रसार भी हुआ.
दरम्यान मुद्रित स्वरूपात हे ज्ञान आता उपलब्ध झाले असून 5वी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल अशी अपेक्षा फडणवीस यांनी पुढे बोलताना व्यक्त केली. दरम्यान वैदिक गणिताचा विचार हा विश्वकल्याणासाठी झाला आहे असं प्रतिपादन डॉ मोहन भागवत यांनी केले.
हम जब कहते वैदिक गणित या भारतीय गणित तो भारतीय गणित का विचार सारा विश्व कल्याण के दृष्टि से हुआ है. विश्व भर में भारतीय कालगणना की सब पद्धतियां, सौरमान हो, चंद्रमान हो, इन सब के पीछे सृष्टि की समृद्धि, कृषि, वानिकी, इनका संबंध है.
विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे रेशीम शेतीला चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. केंद्र शासनाकडून यासाठी जो निधी मिळतो त्याचा प्रस्ताव तातडीनं तयार करून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशा सूचनाही विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जनरल बिपिन रावत सभागृहाचं उद्घाटन आणि डॉ बाळकृष्ण मुंजे यांच्या प्रतिमेचं अनावरण नागपुरात पार पडलं. पारतंत्र्याच्या काळात मुंजे यांनी भोसला मिलिटरी स्कूल शाळेची सुरुवात केली. भारतीय समाजात सैनिकी मूल्यांचं रोपण व्हावं आणि येणारी पिढी भारतीय मूल्य शिस्त आणि अनुशासन घेऊन आव्हानांशी लढण्यास सज्ज असावी हा त्यामागचा हेतू होता. देशाच्या सेनेला अधिकारी देण्यासोबतच समाजाला अनुशासित व्यक्ती देण्याचे काम देखील भोसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून झाल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी.
मुंबईत येत्या 1 ते 4 मे 2025 दरम्यान जागतिक दृकश्राव्य शिखर परिषद अर्थात वेव्स परिषद होणार आहे. यानिमित्तानं माध्यम आणि मनोरंजन उद्योग क्षेत्रासाठीच्या जागतिक पातळीवरील वेव्स बाजार या प्रमुख ई बाजारपेठेचे आयोजन केले जाणार आहे. या बाजारपेठेचे हे पहिलेच पर्व असून आपल्या पहिल्याच आवृत्तीत स्वतःची छाप सोडण्यासाठी ही बाजारपेठ सज्ज झाली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. कुणाला आवडो की न आवडो, औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे असं फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी गेले काही दिवस हिंदुत्ववादी संघटना करत होत्या, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य महत्वाचं मानलं जातं. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सौंदड गावात गुढीपाडव्याचं औचित्य साधून 2 दिवसीय शंकरपटाचं आयोजन सरपंच हर्ष मोदी यांनी केलं. गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील 102 बैलजोड्या या शंकरपटात सहभागी झाल्या होत्या. या परंपरेबद्दल सरपंच यांनी भाष्य केलं.
या ठिकाणी या पटानिमित्त 102 जोडी मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. मागेल आमच्या सोंदड ग्रामामध्ये जेव्हापासून पटला सुरुवात झाली होती तेव्हापासून हा पट आमच्या कायमस्वरूपी तेली समाजाच्या वतीनं आणि परशुराम मामा चांदेवारच्या वतीनं ठिकाणी सुरू होता.
अंतिम सामन्यात पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या बैलजोडीला 51,000 रुपये, तर दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या बैलजोडीला 41,000 रुपये, तर तिसरा क्रमांक पटकाविणाऱ्या बैलजोडीला 31,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आलं. विदर्भात आज सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं 42.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर अकोला इथं 42.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आलं. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. दरम्यान उद्यापासून ते 4 एप्रिलपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद सणाचा सर्वत्र उत्साह. वैदिक गणिताची महती आणि उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. आणि उद्यापासून ते 4 एप्रिलपर्यंत विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये राहणार वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.